कडुलिंब मार्गोसा ही नोंद आता आपण पाहू. भारतात सर्वत्र आढळणारे कडुलिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलियसी म्हणजे निंब कुलातील हा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव दक्षिण भारत, कर्नाटक, श्रीलंका, मलेशिया आणि म्यानमार या प्रदेशात हा वृक्ष आढळतो. मध्यम आकाराच्या कडुलिंबाच्या वृक्षाची उंची सुमारे 15 ते 20 मीटर तर विस्तार 2 ते 3 मीटर असतो. पाने हिरवीगार, एकाड एक, संयुक्त आणि विषमदली असून फांद्यांच्या टोकाला वाढतात. तसंच ती समोरासमोर तळाशी तिरपी आणि भाल्यासारखी दातेरी असतात. फुले लहान आणि पिवळसर पांढरी असून मार्च ते मे मध्ये गुच्छाने येतात. फळे म्हणजे लिंबोळ्या हिरवी पिवळी आणि 1.5 सेंटीमीटर लांब आठळी युक्त असून उन्हाळ्याच्या मध्यावर येतात. बिया लंबवर्तुळाकार असून बीजपत्रे जाड आणि तेलकट असतात. कडुलिंबाच्या वृक्षाचे अनेक उपयोग असून त्याचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. डासांना तसेच कीटकांना पळवून लावण्यासाठी त्याच्या पानांचा उपयोग पूर्वीपासून होत आला आहे. खोडाची तसंच मुळाची साल कडवट असून रक्तस्त्राव थांबवण्यासाठी उपयुक्त आहे. खोडातून पाझरणारा डिंक औषधी असून त्वचारोगावर वापरतात. याच्या डिंकाचे लाडू बाळणपणात देण्यात येतात. पाने वातशामक आणि मूत्रल असून त्यांचा उपयोग श्वासनलिकांमधून स्त्रवणारा कफ कमी करण्यासाठी होतो. पानांचा काढा हिवतापावर उपयोगी असून यकृताचे कार्य सुलभतेने होण्यास मदत करतो. कडुलिंबाची पाने व खोड कुष्ठरोगावर औषध म्हणून वापरतात. पोटीस बांधणे, वाफेने शेकणे, मलम तयार करून वापरणे इत्यादींसाठीही पानांचा उपयोग करतात. जखमा, त्वचेचे रोग, व्रण, आतड्यातील जंत, मधुमेह इत्यादीवर कडुलिंबाच्या काढ्याचा उपयोग केला जातो. खोडाचा आणि लिंबोळ्यांचा वापर मूळ व्याधीसाठी करतात. तसेच डहाळीचा वापर दात घासण्यासाठी पूर्वीपासून केला जात आहे. त्यापासून काढलेला रस दंतधावनाचा म्हणजे टूथपेस्टचा एक घटक म्हणून वापरतात. ही नोंद राजा ढेपे यांनी केली आहे.